नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी केतकी लिपणे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार. मराठवाड्यातल्या 5 जणांसह एकूण 39 मंत्र्यांना शपथ. मंत्र्यांना 2.5 वर्ष संधी देत असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून. सरकारने आज आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. आणि उत्तर मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात येत्या 2 ते 3 दिवसात थंडीची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. नागपूर इथं झालेल्या या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी 33 जणांना कॅबिनेट मंत्रिपदाची तर 6 जणांना राज्यमंत्रीपदाची शपथ दिली. भारतीय जनता पक्षाकडून चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल, पंकजा मुंढे, अतुल सावे, अशोक उहिके, आशिष शेलार, शिवेंद्र राजे भोसले, जयकुमार गोरे, संजय सावकारे, नितेश राणे, आकाश फुंडकर यांनी शपथ घेतली. शिवसेनेकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, उदय सामंत, शंभूराज देसाई, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दत्ता भरणे, आदिती तटकरे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, बाबासाहेब पाटील यांनी शपथ घेतली. मराठवाड्यातल्या 5 जणांना या मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. यासंदर्भात आमचे प्रतिनिधी समीर पाठक यांनी घेतलेला हा आढावा.
अच्छा, मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीतील घटकांमध्ये प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मराठवाड्यातून पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर, अतुल सावे, धनंजय मुंडे, संजय शिरसाट यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर मतदारसंघातून मेघना बोर्डीकर दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. तर गेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभव तसंच लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर नियुक्ती केली आहे. त्यांचाही राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजयी झालेले अतुल सावे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी येथील आमदार धनंजय मुंडे यांनी सलग तिसऱ्यांदा राज्य मंत्रिमंडळात स्थान पटकावलेलं आहे. तर औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून सलग 3 वेळा विजयी झालेले शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांना प्रथमच मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं आहे.
नागपुरात सुमारे 3 दशकानंतर झालेल्या या शपथविधी सोहळ्यात काही माजी मंत्र्यांचं राजकीय पुनर्वसन आणि शिवेंद्रसिंह राजे भोसले, मेघना बोर्डीकर, संजय शिरसाट, पंकज भोयर, नितेश राणे अशा अनेक नवीन चेहऱ्यांचा समावेश ही या मंत्रिमंडळ विस्ताराची वैशिष्ट्ये ठरली. मंत्री पंकजा मुंडे यांनी या सोहळ्यादरम्यान पुन्हा एकदा मंत्री झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या,
मला खूप आनंद आहे. तो आनंद माझ्यावर निष्पाप प्रेम करणाऱ्या लोकांच्या सतत माझ्या बरोबर संघटन त्यांचं उभं करण्यामुळे आहे. 2014 देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले पहिल्यांदा तेव्हाही मी त्यांच्या टीममध्ये होते आणि आताही मी त्यांच्या टीममध्ये आहे. मला याचा आनंद.
मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर महायुतीत एकमत झालं असून मंत्र्यांना 2.5 वर्ष संधी देण्याचं ठरलं आहे. त्यामुळे आज शपथ घेतलेले मंत्री 2.5 वर्षांसाठी असतील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. नागपूर इथं आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या विदर्भातल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. लवकरच तिन्ही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चर्चा करून महामंडळाची पदे तात्काळ भरली जाणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपूर इथं सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला आहे. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बीडमध्ये सरपंचाचा झालेला खून, परभणीमध्ये दलित तरुणाची झालेली हत्या यासोबतच बीडमध्ये गेल्या वर्षभरात 32 जणांची झालेली हत्या या सगळ्या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींची समिती नेमून त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी या नेत्यांनी यावेळी केली. महायुती सरकारमधल्या घटक पक्षांनी निवडणुकीच्या काळामध्ये जी आश्वासनं शेतकऱ्यांना आणि लाडक्या बहिणींना दिली आहेत ती त्यांनी तातडीने पूर्ण करावी अशी मागणी देखील विरोधी पक्षनेत्यांनी या पत्रकार परिषदेत केली. विधानसभेत विरोधी पक्षनेते पदाबाबत महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. याउलट अध्यक्षांनी परंपरा लक्षात घेता आघाडीच्या नेत्याला विरोधी पक्षनेते पद द्यावं अशी मागणी जितेंद्र आव्हाड आणि अंबादास दानवे यांनी केली. एक राष्ट्र एक निवडणूक याविषयी दोन विधेयकं उद्या लोकसभेत सादर करण्यात येणार आहेत. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल संविधान विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदा विधेयक देखील उद्या संसदेत सादर करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने गेल्या गुरुवारी लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याविषयीच्या विधेयकाला मंजुरी दिली होती. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उच्चस्तरीय समितीनं लोकसभा आणि राज्यसभेसाठी देशात एक राष्ट्र एक निवडणूक हा प्रस्ताव मांडला होता. भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांना आदरांजली वाहिली. सरदार वल्लभभाई पटेल यांचं व्यक्तिमत्व आणि कार्य राष्ट्राची एकता अखंडता तसंच विकसित भारताची संकल्पपूर्ती याकरता देशवासियांसाठी प्रेरणास्थान राहील असं त्यांनी आपल्या समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 29 डिसेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 117वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार येत्या 27 तारखेपर्यंत 1800 11 7800 या निःशुल्क क्रमांकावर माय GOV ओपन फोरमवर किंवा नमो ऍपवर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या बातम्या आकाशवाणीवरच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. उत्तर मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात येत्या 2 ते 3 दिवसात थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. परभणी जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून थंडीचा जोर वाढत असून आज सर्वाधिक नीचांकी तापमान 4.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागानं ही माहिती दिली. उत्तर भागात होणारी हिमवृष्टी आणि उत्तरेकडून येणारं थंड वारं तसंच आपल्या भागात असलेलं कोरडं वातावरण यामुळे पारा खाली जात असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या कृषी हवामान शास्त्र विभागाचे विषयतज्ञ प्राध्यापक अशोक निर्वल यांनी हवामानाच्या अंदाजाबाबत माहिती दिली.
उत्तरेकडून येणारे जे थंडीच्या वाऱ्याचा प्रवाह तीव्र झालेला असल्यामुळे
आणि मालदीव परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून ही प्रणाली विरून जाण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिण अंदमान समुद्र आणि परिसरावर असलेला चक्राकार वाळ्यामुळे कमी दाबाचे क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहे. तामिळनाडूच्या किनाऱ्याकडे येताना ही प्रणाली आणखी तीव्र होणार असून त्याचाच परिणाम म्हणून राज्यात गारठा वाढला असून पुढील 3 ते 4 दिवस हा गारठा कायम राहण्याची शक्यता आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान ऑस्ट्रेलियात गॅबा इथं सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट सामन्याच्या मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात आजच्या दुसऱ्या दिवस अखेर ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 7 बाद 405 धावा झाल्या आहेत. जसप्रीत बुमराहनं 5 गडी बाद केले. बीड जिल्ह्यात अंबेजोगाई इथल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाची आज सांगता झाली. तहसीलदार विलास तरंगे यांनी योगेश्वरी देवीची विधिवत होमहवन आणि महापूजा करून पूर्णाहुती दिली. त्यानंतर सायंकाळी श्री योगेश्वरी देवीची पालखी मिरवणूक अंबेजोगाई शहरातून काढण्यात आली. यावर्षी मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत मंदिर परिसरात सलग 9 दिवस 5 ते 7 हजार महिला आरात बसल्या होत्या. बीड इथं आज प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आनंद यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोक अदालत घेण्यात आली. यात जिल्ह्यातून सुमारे 12.98 कोटी रकमेची 2393 प्रकरणं निकाली काढण्यात आली. पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात रूपटॉप सोलरचे 7926 अर्ज मंजूर झाले असून 2115 जणांचं काम पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. या योजनेच्या जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. ही योजना सोलापूर जिल्ह्यातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावी यासाठी वीज वितरण कंपनीने योग्य नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. सिकलसेल जनजागृती अभियानाअंतर्गत पालघर जिल्ह्यात 2009 पासून जवळपास 13,96,353 इतक्या सिकलसेलच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यात 24,228 वाहक आणि 1,606 सिकलसेलने ग्रासित रुग्ण आढळून आले. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार. मराठवाड्यातल्या 5 जणांसह एकूण 39 मंत्र्यांना शपथ. मंत्र्यांना 2.5 वर्ष संधी देणार असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून. सरकारने आज आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. आणि उत्तर मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात येत्या 2 ते 3 दिवसात थंडीची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधी ऐकू शकता. नमस्कार.